Book 2 98
Attanno.
Congiunzioni coordinative
Ubhayanvai avyai
Il viaggio è stato bello, ma faticoso.
Sahal चांगली झाली पण खूपच थकवणारी होती
सहल चांगली झाली पण खूपच थकवणारी होती
Il treno era in orario ma affollatissimo
ट्रेन वेळेवर होती पण खूपच भरलेली होती
L'albergo era accogliente ma troppo caro
हॉटेल आरामदायी होते पण खूपच महागडे होते
Lui prende o l'autobus o il treno
तो एकतर बस किंवा ट्रेन पकडणार
Lui viene o stasera o domani mattina
तो एकतर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार
Lui abita o da noi o in albergo
तो एकतर आमच्या सोबत तरी राहील किंवा हॉटेल मध्ये राहील
Lei parla sia lo spagnolo che l'inglese.
ती स्पॅनिश बरोबर इंग्रजी सुद्धा बोलते.
तो स्पॅनिश बरोबर इंग्रजी सुद्धा बोलतो.
Lei ha vissuto sia a Madrid che a Londra.
ती माद्रिद बरोबर लंडन मध्ये सुद्धा राहिली आहे.
ती मद्रिद बरोबर लंडन मध्ये सुद्धा राहिली आहे
Lei conosce sia la Spagna che l'Inghilterra
तिला स्पेन बरोबर इंग्लंड सुद्धा माहित आहे
Lui non è solo stupido ma anche pigro
तो फक्त मूर्ख नाही तर आळशी सुद्धा आहे
Lei non è solo carina, ma anche intelligente.
ती फक्त सुंदर नाही तर बुद्धिमान सुद्धा आहे
Lei non parla solo tedesco, ma anche francese.
ती फक्त जर्मन बोलत नाही तर फ्रेंच सुद्धा बोलते
Io non so suonare né il pianoforte né la chitarra
मी पियानो वाजू शकत नाही आणि गिटार सुद्धा वाजू शकत नाही
Non so ballare né il valzer né la samba.
मी वॉल्स नाच करू शकत नाही आणि सांबा नाच सुद्धा करू शकत नाही
Non mi piace né l'opera né il balletto.
मला ऑपरा आवडत नाही आणि बॅले सुद्धा आवडत नाही
मला ऑपेरा आवडत नाही आणि बॅले सुद्धा आवडत नाही
Quanto più in fretta lavori, tanto più presto finisci.
तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील
Quanto prima vieni, tanto prima puoi andartene.
Tu, jitka laukar, yeshil, titka laukar, tu, zau shakshil.
Tu, jitka laukar yeshil, titka laukar tu zau shakshil.
Quanto più si invecchia, tanto più pigri si diventa.
जसे वय वाढत जाते तस तसे माणसाचे जीवन निवांत होत जाते.
जसे वय वाढत जाते तस तसे माणसाचे जीवन निवांत होत जाते.